विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यात गुलेनबॅरी सिंड्रोम या आजाराने गेल्या काही दिवसात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं, मात्र आता परिस्थिती सुधारत असून या आजाराचे अनेक रुग्ण बरे होत आहेत. 38 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णसंख्येमध्ये दररोज 9 ते 10 रुग्णांची वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. जीवरक्षक प्रणालीवर असलेल्या रुग्णांची संख्याही 28 वरून 21 पर्यंत घटली आहे. 48 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आज जीबीएस आजाराच्या नवीन 9 रुग्णांची नोंद झाली. आता एकंदर रुग्णसंख्या 158 झाली आहे. यापैकी 83 रुग्ण पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. उर्वरित 31 रुग्ण पुणे महापालिका, 18 पिंपरी चिंचवड महापालिका तर 18 रुग्ण पुण्याच्या ग्रामीण भागातील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या 8 आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकंदर 64,567 घरांचं सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आलं आहे. पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये हिपॅटायटीस बी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवजात बालकांना हिपॅटायटीस बी लस द्यावी लागते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बालकांना देण्यासाठी या लसीचा पुरेसा साठा आहे. त्यातून बालकांचं नियमित लसीकरण सुरू आहे. खासगी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांनाही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी दिली आहे. भूसंपादनाच्या कारणास्तव रखडलेले रस्ते पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल. त्याकरता रस्त्यांच्या मिसिंग लिंक जोडण्यासाठी द्यावा लागणाऱ्या निधीपैकी 50% निधी राज्य सरकारनं द्यावा, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोथरूड मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात पाटील यांनी आज महापालिकेत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हवा तेवढा वापर होत नाही, तर दुसरीकडे अनेक ठिकाणचे रस्ते जागा मालक महापालिकेला देत नाहीत, म्हणून या मिसिंग लिंक तयार झाल्या आहेत. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार 31 मिसिंग लिंक अशा आहेत, त्या पूर्ण केल्या तर वाहतुकीचा प्रश्न सुटेल. या मिसिंग लिंकसाठी साधारण 800 कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असं पाटील यांनी सांगितलं. रोल बॉल या खेळाला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, परंतु हा खेळ छत्रपती पुरस्कारांच्या यादीमध्ये नाही, तसंच 5% आरक्षण यादीमध्ये देखील या खेळाचा समावेश नाही. या दोन्ही गोष्टी घडाव्यात यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. रोल बॉल या खेळाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त पाटील यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या खेळाचे जनक राजू दाभाडे कार्यक्रमाला उपस्थित होते. कारागृहातील गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार आणि कागदपत्र तयार करण्याचं कारस्थान पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. या प्रकरणी 2 वकिलांसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात वकिलांबरोबर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पुणे महापालिकेनं शहरातील गर्दीच्या 11 ठिकाणी पीएमपीएमएलच्या जुन्या बसेसचा वापर करून महिलांसाठी मोबाईल टॉयलेट सुरू केली होती. यापैकी सध्या केवळ 3 बसचा वापर सुरू आहे. ही बंद पडलेली उर्वरित मोबाईल टॉयलेट आता सुरू करण्यात येणार आहेत. या सेवेसाठी 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत स्वच्छता दूतांसाठी अभ्यास दौराही आयोजित करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात गेल्या 7 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या इंदोर शहराच्या या अभ्यास दौऱ्यात 100 जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल तापमान 35 तर किमान तापमान 16 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
आहे.